इब्रिलोकस पत्र अध्याय 2 या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यापासून भरकटून जाऊ नये, कारण नियमशास्त्र जे देवदूताकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली, ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली. देवाने सुद्धा चिन्हाद्वारे, अद्भुत कृत्याद्वारे आणि निरनिराळ्या चमत्काराद्वारे त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे, मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते, किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा. थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतापेक्षा कमी केले, तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस, तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेस, देवाने सर्व काही त्याच्या आधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या आधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या आधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे, परंतु आपण येशूला पाहतो ज्याला काही काळासाठी देवदूतापेक्षा किंचित कमी केले गेले होते. आता आम्ही त्याला त्याने सहन केलेल्या मरणामुळे गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत, कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले. देव ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या अनाव्यात म्हणून देवाने येशूला दुःख सहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनवले. जो लोकास पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत, या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही. तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन, मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन. तो आणखी म्हणतो, मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन. आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत. म्हणून मुले रक्त व मांस यांनी बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्त मांसांचा झाला. येशूने हे यासाठी केले की ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे अशा सैतानाचा मरणाने नाश करावा आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नाही तर अब्रामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो. या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापासाठी प्रायचित्त करण्यासाठी येशूला सर्व गोष्टीमध्ये आपल्या बांधवासारखे होणे अत्यंत आवश्यक होते. कारण ज्या अर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःख सहनाला तोंड द्यावे लागले त्या अर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.